चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, मंगळवार 4 फेब्रुवारी 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात कमी मागणी दिसून आली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3,110 रुपये ते 3,160 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3,250 रुपये ते 3,300 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30 साखरेचा व्यापार 3,300 रुपये ते 3,350 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,320 रुपये ते 3,390 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3,230 रुपये ते 3,370 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,300 रुपये ते 3,350 रुपये होता। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3,570 रुपये ते 3,580 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,600 रुपये ते 3,630 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,330 रुपये ते 3,400 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,390 रुपये ते 3,400 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, बाजारात चांगली मागणी दिसून आली। एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 इक्युमचा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23,700 रुपये ते 23,800 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार 2019-20 इक्युमचा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 24,100 रुपये ते 24,300 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB इंडिकेशन इक्युमचा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $372 ते $374 पर्यंत आहेत आणि इक्युमचा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी FOB इंडिकेशन $380 ते $382 पर्यंत आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $419.10 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $15.06 होते। करन्सी आणि कमॉडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.25 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रिओलचा व्यापार 4.24 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 3,628 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $50.80 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 917.07 अंकांनी वर येऊन 40,789.38 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 271.75 अंकांनी वर येऊन 11,979.65 अंकावर बंद झाला।